93.5 Red FM.
सुपरहिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्रामणी. माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबे. आणि आपण पानामा लीकच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच हे टॅक्स हेवन्स म्हणजे काय, तिथं का कंपन्या लोक चालू करतात आणि भारतीयांचं काय त्यात रोल आहे, तर मेन गोष्ट यात अशी दिसतेय सर की टॅक्स वाचवावा, बाकी काही नाही. म्हणजे आपल्या देशात टॅक्स भरायला लागू नये म्हणून तिथे गपचूप हा सगळा कारभार लोक करतायत.
बरोबर.
पण मग काही लोकांचं असं म्हणणं की अरे आपल्या देशात आधी खूपच टॅक्सचे कायदेच खूप किचकट होते किंवा धंदा करताच येत नव्हता, त्यासाठी आम्हाला हे सगळं करायला लागलं समजा 92 आधी वगैरे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये काही तथ्य आहे का?
नाही, हे तथ्य नक्कीच आहे. याचं कारण असं की आपली सगळ्यात मोठी समस्या आहे की आपली दरवर्षी फुटबॉलची जर एक परिभाषा वापरायची ठरवलं तर ज्याला गोल पोस्ट म्हणतात, तिथे जाऊन गोल करायचा असतो. आपली कर व्यवस्था ही दरवर्षी गोल पोस्ट बदलत आलेली आहे प्रत्येक वेळेला. म्हणजे माझ्या मनात आला मी गोल पोस्ट बदलला, तुमच्या मनात आला तुम्ही बदलला. त्याच्यामुळे एक सातत्य, कर सातत्य लागतं, ते आपल्या देशात नाहीये. म्हणजे ताजं उदाहरण द्यायचं झालं तर इंग्लंडचे पंतप्रधान झालेले वारंवार सांगतात, आता सुद्धा ते सौदी अरेबिया, त्यांनी असं सांगितलं की आम्ही पूर्वलक्षी प्रभावानं कर घेणार नाही. पूर्वलक्षी प्रभावाचा कर हा आता कालबाह्य झालेला आहे. हा आणला प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असताना, म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळात, पण तो आम्ही तो काढून टाकलाय वगैरे वगैरे. असं असताना सुद्धा 2-3 परदेशी कंपन्यांना त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाच्या कराच्या नोटिसा पाठवून दिल्यात की आम्हाला 17,000 कोटी भरा, आम्हाला 20,000 कोटी कर भरा वगैरे वगैरे. तर हे आपल्या देशामध्ये सातत्याने होत आलेलं आहे. आणि जी ज्याला नोकरशाही म्हणतात ती इतकी वाढून ठेवलेली आहे की नियमाचा अर्थ ही नोकरशहा मंडळी लावतात. त्याच्यामुळे या सगळ्यातनं वाचण्यासाठी आणि अतिरिक्त जो पैसा मिळवणारा एक प्रचंड सधन असा देशामधला वर्ग आहे, त्या वर्गाला हा मार्ग खूप सोयीचा वाटतो आणि मंडळी अशा पद्धतीनं बाहेर पैसा गुंतवणूक करतात. म्हणजे सगळी नावं जर बघितली तर ब्रिटनमधली किंवा आइसलँडमधली दुय्यम दर्जाची राजकारणी मंडळी सोडली तर सगळेच्या सगळे अशी खाती उघडणारे हे तिथल्या जगातले लोक आहेत. तुम्हाला अमेरिकेमधले तिथे कोणी फार दिसणार नाही, जर्मनीमधले काही दिसणार नाहीत, किंवा फ्रान्समधले काही दिसणार नाहीत, याचं किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमधले सुद्धा काही दिसणार नाहीत. याचं कारण मला असं वाटतं की या देशांनी प्रामाणिकपणे संपत्ती निर्मितीला मान्यताच दिलेली नाहीये.
खूप महत्वाचं हे ऑब्झर्वेशन आहे की थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधल्याच लोकांची नावं जास्त यात दिसत आहेत, म्हणजे काहीतरी सिस्टममध्ये काही दोष आहे का हे थोडंसं आपण खोलात जाऊन बघूया. माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. त्याच्या आधी सुपरहिट गाणं 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.